ऐका ना, चेक देऊ नका, डायरेक्ट आरटीजीएस करा ती.
हॅलो, मायन विजय बोल रहा हूँ, आरपीएफ.
त्यांचं अकाउंट कुठे आपल्या इथे?
मायन विजय बोल रहा
हूँ. अकाउंट ओपन करून घ्या म्हणून करता येईल. ते तर आहे ना प्रोसेस, तर मग आपल्याला कस्टडी लागते. तुमचं कसं आपल्याकडे सिस्टम हे आहेत ना, ते असं पूर्ण लागतं तुमचं. तुमचं सगळं आपल्याकडे
आहे
ना. हा मग करता येईल सर, गरज नाही त्याची. बोलो सर.
आपके पर्सनल लोन का थोड़ा अमाउंट ड्यू है ₹532,88 जो 28 महीनों से बाकी है. मैं बस आपसे पूछना चाहता था, आप कब तक पेमेंट कर पाएंगे?
आज करने वाला
समझ सकता हूँ, जरूर आपकी कोई सिचुएशन होगी. आपने कुछ सोचा है कैसे मैनेज करेंगे?
अरे मेरे पास पैसे, मुझे आज पेमेंट करना है उसका.
ठीक है सर, मैं आपको पेमेंट लिंक भेज रहा हूँ फोन में. साथ ही मेरे एक कॉलीग आपसे कनेक्ट करेंगे जो आपको और डिटेल में मदद करेंगे.